बादशाही जासूद, लेखक भा रा भागवत, आवाज विनम्र भाबल. एक, नव्या राजवाड्यातील मेजवानी. सरकार, आणखी एक लखोटा आलाय.
कुठून?
तोमसकहून.
तोमसकच्या पलीकडे तारेचं दळणवळण चालू नाही का?
नाही सरकार, कालच शत्रूने तारा तोडल्यात.
ठीक आहे सेनापती, तुम्ही दर तासाला तोमसककडे संदेश पाठवत राहा. काय काय घडतं याची खडनखडा बातमी मला मिळाली पाहिजे.
जशी आज्ञा सरकार, सेनापती किसॉफने उत्तर दिले. मध्यरात्री नव्या राजवाड्यातील मेजवानी ऐन रंगात आलेली असताना हा संवाद चालू होता. संध्याकाळी रशियन लष्कराच्या बँडचे अखंड वादन झाले. अनेक प्रकारच्या नृत्यांनी तक्तपोशी थरथरली होती. राजवाड्याच्या भव्य दालनातून निमंत्रित स्त्री पुरुष जोड्या करून नाचले होते. राजमहालात देखरेख करणाऱ्या मशरूराने आजच्या समारंभासाठी जीवापाड मेहनत घेतली होती. अर्थात दरबारी मंडळींनी स्वतःहून काही कामं उचललीच होती. हिऱ्या माणकांनी अलंकृत अशा स्त्रिया अन अंमलदाराच्या बाया यांच्या जणू स्पर्धा लागली होती. दिव्यांच्या प्रकाशात उंची पोशाख नि सैनिकी पदके झळाळत होती. महालाची शोभा अपूर्व दिसत होती. नाचरंगाच्या दालनात चौफेर टांगून ठेवलेल्या जंगी आरशांमध्ये पडलेल्या प्रतिबिंबांनी समारंभाची नवलाई वाढली होती. नव्या राजवाड्यातला तो प्रशस्त दिवाणखाना बहुमोलाच्या रत्नांनी दैदिप्यमान बनला होता. त्याचे रत्नांकित छत सोन्याने मढवलेले होते. दारांवरून आणि खिडक्यांवरून भरझरी पडदे सोडलेले होते. अर्धवर्तुळाकृती खिडक्यांच्या तावदानातून आतला रंगीबिरंगी प्रकाश बाहेर फेकला जात होता. त्यामुळे बाहेरच्या अंधारात राजवाड्याभोवती तेजोवलय निर्माण झाले होते. बाहेर दिसणारे पुसट मिनार, घुमट आणि बुरुज यांमुळे त्या प्राचीन नगरीच्या पुराण्या वैभवाची साक्ष पटत होती. राजवाड्याच्या सौद तटांखाली कित्येक संत्री खांद्यावर बंदुका टाकून येरझरा घालीत होते. अधूनमधून गस्तीच्या चौकीवरून परवलीचे शब्द नि त्यांना घातलेली साद ऐकू येत होती. बाहेर नदीच्या पात्रातून तरंगणाऱ्या होड्या नि त्यात पेटलेले मिणमिणते दिवे यांची एक वेगळीच मंदशोभा तयार झाली होती. या सर्व वैभवाचा धनी एक साधा सुद्धा लष्करी पोशाख घालून वावरत होता. त्याला पोशाखाचे प्रेम नव्हतेच. त्याच्या भोवती जॉर्जियन, कोसॅक आणि सर्केशियन जातींच्या रक्षकांचे कोंडाळे होते. त्यांचे कॉकेशियन पोशाख लखलखत होते. हा गृहस्थ उंच आणि भव्य होता. त्याच्या शांत आणि विचारी मुद्रेवर यावेळी चिंतेच्या छटा उमटल्या होत्या. लोकांच्या गंभीर उद्गारांकडेही त्याचे दुर्लक्ष होते. काही वयोवृद्ध माणसांच्या ही परिस्थिती बरोबर ध्यानात आली. सेनापती किसॉफ यांनी तोमसकहून आलेला लखोटा आपल्या वरिष्ठांजवळ सुपूर्द केला आणि जाण्याच्या अनुज्ञेची वाट पाहत ते उभे राहिले. त्या गृहस्थाने विद्युत संदेश वाचला आणि त्याच्या चर्येवर चिंतेची दाट छाया आणखीनच दाट झाली. खिडकीजवळ किसॉफला एकीकडे ओढून नेत तो हळूच म्हणाला, कालपासून आपल्याला ग्रँड ड्यूककडून काहीच खबर आलेली नाहीये. किसॉफने भीती व्यक्त केली की लवकरच सायबेरियातून बातम्या येण्याचे अजिबात बंद होईल. मात्र सरकारचे संदेश आजूबाजूच्या राज्यांना पोचले होते हा एक दिलासा होता. तोपर्यंत तरी इर्तिश आणि ओबी नद्या बंडखोरांनी ओलांडल्या नव्हत्या. त्या गृहस्थाने हुकूम दिला, इवान ओगारेवची खबर काढा. सगळ्या शहरांना त्याची चेहरेपट्टी आणि पूर्व इतिहास कळवा. हा हुकूम ताबडतोब अंमलात आणा. जशी आज्ञा सरकार, असं म्हणून नि लवून अभिवादन करून किसॉफ तिथून निघाला. थोडा वेळ पाहुणे मंडळीत मिसळल्यासारखे करून कोणाच्या लक्षात आले नसतानाच तो राजवाड्यातून पसार झाला. तो गृहस्थही चेहरा पूर्ववत करून पाहुणे मंडळींची पूस तपास करीत हिंडू लागला. पण त्याला हे समजले नाही की काही उच्चपदस्थ लोकांना घडलेल्या प्रसंगाची थोडीशी माहिती झालेली आहे. त्या घटनेवर दोघा अनधिकृत इसमांची हलक्या आवाजात कुजबुजही चालू होती. त्या बिगरलष्करी पोशाखाच्या नि कोणतीही बिरुदे नसलेल्या व्यक्तींना या प्रकरणाची बित्तम बातमी मिळालेली असावी. ती कोणत्या मार्गाने? दूरदृष्टी की अंतर्ज्ञान की गुप्त बातम्या काढण्याची एखादी खास युगूत? या दोघांपैकी एकजण इंग्रज होता तर दुसरा फ्रेंच. फ्रेंच इसम जरा सावळ्या वर्णाचा होता तर इंग्रज लालबुंद होता. मात्र दोघेही उंच आणि काटकुळे होते.
Sample complete. Ready to continue?